फिर हिट्स 93.5 रेड एफएम वर आप सोच भी नहीं सकते किन कितने लोगों का आज बर्थडे है. ओके सगाता दी हैप्पी बर्थडे वर्षा वर्षा असं का बोललो मी वर्षा का नाव इतकं सुंदर आहे आणि वर्षातून एकदा वाढदिवस येतो तर वर्षा बरं इतकं गोड छान वर्षाचा वाढदिवस असतो आज. वर्षाला हॅपी बर्थडे विश केलेला आहे तिच्या धाकट्या बहिणीनं जान्हवीनं. हॅपी बर्थडे डिअर तुमची हो हजारो साल साल के दिन है 50,000. दादाचा आज वाढदिवस असतो त्याचं नाव बाय द वे वैभव आहे पण सगळे जण त्याला एरियामधले दादा म्हणतात. तू काय दादागिरी करतो वगैरे असं काही नाही मोठा भाऊ या ना त्यानं त्याला सगळेजण दादा म्हणतात. बरं व्हेरी गुड. दादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या आहेत त्यांच्याच ग्रुपमधल्या सगळ्या मुलांनी स्पेशली शुभम कार्तिक आणि अथर्व या तिघांनी सांगितलं आहे आम्हाला पार्टी पाहिजे बाकीच्यांना द्यायची दे नाही द्यायची नको देऊ. फाईन ग्रेट व्हेरी गुड. स्पष्ट वक्ते झालेत लोक आजकाल. कॉल आला होता अजयचा त्याच्या बेस्ट फ्रेंडचा असतो आज वाढदिवस. नाव आहे त्याचं समाधान. समाधानला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आयुष्यभर तुला भरपूर समाधान मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. सुपर हिट्स 93.5 वर रेड एफएम वर नाशकात ज्यांचे कोणाचे वाढदिवस आहेत अॅनिव्हर्सरीज आहेत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमच्याचसाठी. चार ट्रॅक्स येतात थोडाच वेळात एन्जॉय. थोडाच वेळात इतिहासाबद्दल बोलायचं आहे. थोडाच वेळात अवतीभोवती आजूबाजूला काय काय चाललंय त्याबद्दल बोलायचं आहे आणि काही स्पेशल पर्सनॅलिटीज सुद्धा असणार आहेत मॉर्निंग नंबर वन मध्ये. कौन है वो जानने के लिए बस सुनते रहो सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.